चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज शनिवार 26 डिसेंबर 2020। डोमेस्टिक मार्केट। महाराष्ट्र मध्ये 33 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता, तर 30 व्यापार 3,180 रुपये ते 3,250 रुपये होता। रिसेल मार्केटमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,000 रुपये ते 3,030 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,010 रुपये ते 3,050 रुपये होता। दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,130 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,130 रुपये ते 3,175 रुपये होता। उत्तर प्रदेशामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,230 रुपये राहिला। गुजरातमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,101 रुपये राहिला, तर 33 साखरेचा व्यापार 3,111 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,185 रुपये राहिला, तर 33 साखरेचा व्यापार 3,235 रुपये ते 3,325 रुपये राहिला।